श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला तिसावा श्लोक आपण बघणार आहोत. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक सुप्रसिद्ध श्लोक आहे. समर्थांच्या सगळ्या श्लोकामध्ये हा वारंवार म्हटला जातो. त्याचं कारण ह्याच्यामध्ये एक ठामपणाने सांगितलेलं आहे की समर्थाच्या सेवका वक्र पाहे. समर्थाचा सेवक जर आपण असू तर त्याच्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणारा असा सर्व भूमंडळी कोण आहे दाखवा. असा सर्व ह्या भूमंडळामध्ये असा कोण हे धाडस करू शकेल की समर्थांच्या सेवकाला त्रास देईल, त्याला संकटात घालील, असा कोण आहे. सेवक अनेक जण असतात पण समर्थाचा सेवक असणं ह्याला फार महत्त्व आहे. जसं म्हटलेलं आहे, राजेयाची कांता काय भीक मागे. कांता आहे पण कुणाची? राजेयाची. मग ती काय भीक मागेल काय? तसा हा सेवक जरी असला तरी समर्थाचा सेवक आहे, त्याची काळजी समर्थाला नाही असणार. तिथं समर्थ याचा अर्थ भगवंत. जो समर्थ पुरुष आहे त्याला आपल्या सेवकाची काळजी नाही का? असं असल्यामुळे तो सेवक देखील निर्भयपणे, निर्धास्तपणे आपल्या स्वामींवर निष्ठा ठेवून वावरत असतो. जे काही कार्य समोर असेल त्याला माहिती आहे की आपल्या पाठीमागे आपले स्वामी आहेत, तेच आपल्याकडून सगळं करून घेत आहेत, असा भाव असल्यामुळे तो भ्यायला, घाबरला, कुठंतरी झाला असं होणार नाही, तो ठामपणे देईल. म्हणून समर्थाची हा सेवका वक्र पाहे, वक्रदृष्टीनं पाहतोय, असा सर्व भूमंडळी, सर्व जगात, तिन्ही लोकात असा कोण आहे बरं सांगा. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, ज्या भगवंताची, ज्या रामचंद्रांची लीला तिन्ही लोकात वर्णन केलेली आहे. लीला करणं आणि नुसतं जगणं ह्याच्यात फरक आहे. भगवंत लीला करतो ठरवून त्याच्या मनाप्रमाणे. आपण जे करतो त्याला लीला करतो असं म्हणता येत नाही. आपण काहीतरी करत असतो, आपल्या हातातही काही नसतं आणि काहीतरी व्याप करत असतो. आणि भगवंताचं सगळं जे काय असतं करणं त्याच्यामध्ये एक निश्चितता असते. कशासाठी आपण काय करतो आहोत हे माहिती असतं. म्हणून गोपाळकृष्णांची लीला बघितली, रामचंद्रांची लीला बघितली तर त्याचा अर्थ लक्षात येतो. राज्यावर बसायच्याऐवजी त्यांनी वनवास स्वीकारला, ह्याच्या पाठीमागं काही एक सूत्र होतं, एक कार्य होतं, म्हणून त्यांनी तो स्वीकारला. 14 वर्ष राहिले पुणे रावणासारख्या दुष्ट शत्रूंचा, असुरांचा पराभव नुसता नव्हे तर नष्ट करून त्यांनी त्या राज्यावर विभीषणाला बसवलं. त्यांना त्याच्यात काही पाहिजे होतं का असं विचारलं तर त्यांना काहीच नको असतं. जे सर्वांना देण्यासाठी जन्माला आलेले असतात त्यांना काय हवं असतं. पण ते तसे मोठे आहे ते कळायला देखील वेळ लागतो. रामचंद्र अवतारी पुरुष आहेत हे असं म्हणतात, एक 5-7 लोकांनाच फक्त माहिती होतं, बाकी कुणालाही ते कळलं नाही. तसं सर्वांच्या बाबतीत झालं, गोपाळकृष्णांच्या बाबतीत तेच झालं. हे अवतारी पुरुष आहेत, काही एका कार्यासाठी इथं अवतीर्ण झालेले आहेत हे कळणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते कळणारे लोकही फार कमी असतात. म्हणजे इथं त्यांनी जे म्हटलं आहे, जयाची लीला, आणि ती लीला जी आहे ती ते गेल्यावर जास्त वर्णन केली जाते, ते असेपर्यंत नाही होत. संतसुद्धा असेपर्यंत ते लीलाचरित्र करत असतात, लोकांना ते ओळखत नाहीत. फारच थोडे लोक त्यांना ओळखतात. आणि ते देह ठेवून गेल्यावर मग मात्र त्यांचं नाव मोठं होतं, त्यांची समाधी ठिकाणं उभारली जातात, मग लाखो लोक तिथं जातात. पण ते असेपर्यंत जसा त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला पाहिजे, भक्तीची शिकवण घ्यायला पाहिजे, जे काही शिकता येईल ते शिकायला पाहिजे, ते असताना देहाने करणारे लोक फार थोडे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जयाची लीला तिन्ही लोकात वर्णन. सगळ्या संतांचं अगदी पुन्हा पुन्हा तेच मला म्हणावं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज असेपर्यंत पुढच्या पुढच्या काळात लोकांनी त्यांना थोडंसं ओळखलं, ज्ञानेश्वरी सांगायला लागले तेव्हा. तोपर्यंत काय झालं, किती हाल झाले त्यांचे, तुकोबांचे किती हाल झाले, त्या मनाने नाथांचे फार नाही झाले तरी, पण त्या मनाने कमी झाले असं म्हणता येईल आपल्याला. सगळ्या संतांच्या बाबतीत आपल्याला हीच गोष्ट दिसते. त्यांची जी युधी आहे ती पाठीमागून वर्णन केली जाते. पण त्यांच्या बाबतीत जर ते म्हटलं तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि संत ही माझी रुपडी म्हटल्यामुळे जसे अवतारी पुरुष जन्माला आले तसे संत देखील भगवंताचेच अवतार येतात लोकांच्या उद्धारासाठी. पण त्यांच्याबद्दल देखील नंतरच कळतं, फार ते असताना कळत नाही. म्हणून या श्लोकामध्ये समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. जय जय रघुवीर समर्थ.